नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युती 78 जागांवर आघाडीवर आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष 44 तर राज ठाकरे यांचा पक्ष 4 ठिकाणी आघाडीवर आहे. ठाणे महानगरपालिकेत शिवसेना 24, भाजपा 5, राष्ट्रवादी काँग्रेस 4, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 4 आणि एमआयएम 5 जागांवर विजयी झाले आहेत. उल्हासनगरमध्ये भाजपाचे 19, शिवसेनेचे 16, वंचित बहुजन आघाडीचे 2 आणि काँग्रेस आणि मनसेचे प्रत्येकी 1 उमेदवार विजयी झाले आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपा आणि शिवसेना प्रत्येकी 28, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 2 तर मनसे 4 ठिकाणी आघाडीवर आहे. मीता भाईंदरमध्ये 5 प्रभागात भाजपा तर 4 प्रभागात काँग्रेस उमेदवार निवडून आले आहेत. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे 63 उमेदवार विजयी झाले आहेत तर भाजपाचे 24 उमेदवार विजयी झाले आहेत. पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचे 31 उमेदवार जिंकले आहेत. काँग्रेसचे 4, शिवसेनेचे 2, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे प्रत्येकी 1 उमेदवार विजयी झाले आहेत. स्टार्टअप अभियानाने गेल्या 10 वर्षांमध्ये देशात क्रांती घडवून आणली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित कार्यक्रमात आज ते बोलत होते. प्रत्यक्ष समस्यांना भिडण्याचं उद्दिष्ट युवकांनी ठेवलं असून त्यांच्या स्वप्नांचा प्रवास या 10 वर्षात अनुभवला असल्याचं ते म्हणाले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.